आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधांनी सज्ज अशी 100 औद्योगिक संकुलं उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार. प्लास्टिक फुलांवर कारवाईचे महापालिकांनाही अधिकार. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं पुण्यात उद्घाटन आणि विविध जिल्ह्यांमध्ये गारपीट, वादळी वारे, विजांसह पाऊस, आजही अशाच हवामानाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशी 100 औद्योगिक संकुलं उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं भव्य म्हणजेच भारत औद्योगिक विकास योजनेला काल मंजुरी दिली. यासाठी 33,660 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. प्रति एकर 100 कोटी रुपयांच्या मदतीनं 100 ते 1,000 एकरपर्यंत या संकुलांचा विस्तार राहील. कापूस हंगाम 2023-24 करता भारतीय कापूस महामंडळाला 1,718 कोटी रुपयांचा एमएसपी निधी देखील मंत्रिमंडळानं मंजूर केला. देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट किंमत समर्थन या निधीद्वारे पुरवण्यात येईल असं वैष्णव म्हणाले. कोकण रेल्वेच्या उर्वरित मार्गांचं दुहेरीकरण लवकरच सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत दिली. शिवसेनेचे खासदार रवींद्र वाईकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. कोकण रेल्वे मार्गावरील काम पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सर्व संबंधित राज्यांनी सहकार्य केल्यास कोकण रेल्वेचा विकास अधिक वेगानं होईल असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. देशात कच्च्या तेलाची उपलब्धता सामान्य असून तेल शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आंतर मंत्रालयीन बैठकीदरम्यान पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं की देशांतर्गत एलपीजी उत्पादनात 40% वाढ झाली असून देशभरातील कोणत्याही किरकोळ विक्री केंद्रावर साठा संपल्याची किंवा तुटवड्याची कोणतीही तक्रार नोंदवली गेलेली नाही. एलपीजीकडून पीएनजीकडे होणाऱ्या दीर्घकालीन संक्रमणाला सहकार्य करण्याच्या अटीवर सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त 10% कोटा देऊ केला आहे असंही शर्मा यांनी स्पष्ट केलं. नाशिक जिल्ह्यात भरारी पथकांनी इगतपुरी आणि अभोणा इथं हॉटेल व्यावसायिकांकडून 10 घरगुती सिलेंडर जप्त केले. या ठिकाणी घरगुती सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक वापर केला जात होता. इंधन बचतीच्या उद्देशानं धुळे जिल्ह्यातील बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावातील ग्रामस्थांनी पुढील 6 महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे पर्यायी इंधनस्रोत उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वतःहून हा त्याग करण्याचा देशहिताच्या अनुषंगानं सर्वोच्च निर्णय घेतल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. राज्यात प्लास्टिक बंदी अस्तित्वात असली तरी बाजारपेठेत प्लास्टिकपासून निर्मित कृत्रिम फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करत आहे. त्यामुळे प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष सूचना काढण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. महानगरपालिकांना अशा प्रकारच्या बाजारपेठांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले जाणार असून प्लास्टिक फुलांचा वापर करणाऱ्या सजावट व्यावसायिक, भोजनालयं आणि इतर संबंधित घटकांनाही नोटीस दिली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. महसूल कायद्यातील कलम 155चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी हडपणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. तसंच राज्यात असा प्रकार आणखी कुठे झाला याची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश दिले असून पुणे जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मागील 5 वर्षातील कलम 155च्या आदेशांची चौकशी करून 2 महिन्यात अहवाल सादर केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पुणे विभागातील फेरफाराच्या अतिगंभीर प्रकरणांवर पुढील 7 दिवसात प्राथमिक कारवाई करून कृती अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं. महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. सध्या मुद्रांक शुल्क वसुलीच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कमी मुद्रांक भरून दस्त नोंदवले जातात आणि नंतर ती प्रकरणं उघडकीस येतात. अशावेळी विद्यमान कायद्यानुसार 6 वर्षांच्या मर्यादेमुळे शासनाला उर्वरित शुल्क वसूल करण्यात अडथळे येत होते. आता 6 वर्षांच्या कालावधीत संबंधितांना नोटीस देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या सुमारे 1,900 अधिक प्रकरणांमध्ये अडकलेला कोट्यावधींचा महसूल वसूल करण्यास मदत होणार आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार मुली आणि महिलांना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स यांच्याद्वारे चिंचवड इथं काल जागतिक महिला दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 53 महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवला आणि ट्रेनी ऑपरेटर, क्षेत्र अधिकारी अशा विविध पदांसाठी मुलाखती दिल्या. पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे मार्गदर्शन अधिकारी सचिन ढेरे याप्रसंगी बोलताना म्हणाले,
महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध नामांकित कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले व त्यांच्याकडून साधारण 410 रिक्त पदांची मागणी ही प्राप्त झाली. त्याच्या निमित्ताने या रोजगार मेळाव्यासाठी भरपूर महिलांनी व मुलींनी सहभाग नोंदविला, उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा आज सर्वत्र साजरा होत आहे. आज मराठी नववर्षांचा प्रारंभ. नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा, मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करूया असं मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील विणकरांच्या हस्तकलेला प्रोत्साहन तसंच पारंपरिक वस्त्रकलेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गुढीपाडव्याचं औचित्य साधून नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आजपासून भव्य महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात 22 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि गौ आधारित उद्योगांचा जागतिक महासंघ तसंच विविध सेवाभावी संस्थांद्वारे पुण्याच्या कृषी महाविद्यालयात उद्यापासून 4 दिवस गौटेक 26 या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. गौ आधारित शेती, अर्थव्यवस्था, ग्रामोद्योग विकास आणि बाजारपेठेला चालना देणं असा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. पुण्यात वाघोली इथं 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. खेळाडूंनी आखाड्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवा, आपला खेळ अतिशय चांगल्या प्रकारे सादर करा असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. 22 मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 4 आखाड्यांमध्ये 15 नवोदित कुस्तीपटूंनाही संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत 42 संघांचे 850 मल्ल सहभागी झाले आहेत. राज्यात कालही कोल्हापूर, सातारा, नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजा आणि गारपिटीसह पाऊस पडला. मार्चमध्येच कडक उन्हात हैराण झालेल्या नागरिकांना काही ठिकाणी थंडावा मिळाला तर काही ठिकाणी गहू, ज्वारी, हरभरा आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. हवामान. मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट, विजांसह हलका ते मध्यम पाऊस आणि 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे यांच्यासह वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधांनी सज्ज अशी 100 औद्योगिक संकुलं उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. खनिज तेल उपलब्धता सामान्य असून तेल शुद्धीकरण कारखाने अधिक क्षमतेनं कार्यरत असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार. प्लास्टिक फुलांवर कारवाईचे महापालिकांनाही अधिकार. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं पुण्यात उद्घाटन आणि विविध जिल्ह्यांमध्ये गारपीट, वादळी वारे, विजांसह पाऊस, आजही अशाच हवामानाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.